यिर्मयाह अध्याय 40 गारद्यांचा नायक नबूजरदान याने यरुशलेम व यहूदा यातील जे लोक बंदिवान करून बाबेलास नेले त्या सर्वांबरोबर यिर्मयासही बेड्या घालून रामा येथे आणले होते. तेथे त्याने यिर्मयाची सुटका केल्यानंतर यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे. गारद्यांचा नायक यिर्मयाला बोलावून म्हणाला, तुझा देव परमेश्वर याने हे अरिष्ट या स्थळावर येईल असे जाहीर केले. परमेश्वराने ते आणिले व आपल्या म्हणण्याप्रमाणे केले. तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले व त्याची वाणी मानिली नाही, म्हणून हे तुमच्यावर आले. आता पहा, आज तुझ्या हातात असलेल्या बेड्यांपासून मी तुला मुक्त करीतो. तुला मजबरोबर बाबेलास येणे बरे वाटले तर ये, मी तुझी चांगली व्यवस्था ठेवीन. पण मजबरोबर बाबेलास येणे तुला बरे न वाटले तर येऊ नको. पहा, सगळा देश तुझपुढे आहे. तुला बरे व सोयीचे वाटेल तिकडे जा. तो परतला नाही, तोच तो त्याला म्हणाला, गदल्या बिन अहिकाम बिन शाफान यास बाबेलच्या राजाने यहूदाच्या नगरांवर अधिपती नेमिले आहे, त्याजकडे परत जा व त्याच्याबरोबर लोकामध्ये जाऊन वस्ती कर, किंवा तुला सोयीचे वाटेल तेथे जा. मग गारद्यांच्या नायकाने त्याला अन्न सामग्री व इनाम देऊन रवाना केले. तेव्हा यिर्मयाह निघून मिस्पा येथे गदल्या बिन अहिकाम याजकडे गेला व देशात जे लोक उरले होते त्यांच्यामध्ये जाऊन राहिला. बाबेलच्या राजाने गदल्या बिन अहिकाम यास देशाचा अधिपती नेमून पुरुष स्त्रिया मुले देशातील सर्व लाचार व ज्या कोणास पकडून बाबेलास नेले नव्हते ते सर्व त्याच्या स्वाधीन केले आहेत असे जेव्हा रानावनात असलेल्या सेनानायकांनी व त्यांच्या लोकांनी ऐकले तेव्हा ते म्हणजे इश्माएल बिन नथन्या कारेहपुत्र योहानान व योनाथान सराया बिन तान्हुमेत नटोफाथी रफई याचे पुत्र व याजन्या हा एका माकाथाचा पुत्र हे व त्याचे लोक गदल्याकडे मिस्पास आले. गदल्या बिन अहिकाम बिन शाफान याने त्यास व त्यांच्या लोकास शपथेवर सांगितले की खासद्यांची सेवा करण्यास भिऊ नका, देशात वस्ती करा, बाबेलच्या राजाची सेवा करा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. पहा, मी तर जे खासदी आम्हाकडे येतील त्यांच्या तैनातीसाठी मिस्पा येथे राहतो, पण तुम्ही द्राक्षारस ग्रीष्म ऋतूतील फळे व तेल यांचा संचय करून आपल्या भांड्यात भरून ठेवा व तुम्ही ताब्यात घेतलेल्या नगरात रहा. त्याचप्रमाणे मवाबात अम्मोनी लोकांमध्ये अदोमात व सर्व देशात जे यहुदी होते त्या सर्वांनी जेव्हा ऐकले की बाबेलाच्या राजाने यहुदाचा अवशेष देशात राहू दिला आहे व त्याचवर गदल्या बिन अहिकाम बिन शाफान नेमिला आहे, तेव्हा ज्या ज्या ठिकाणी त्यास हकून दिले होते तेथून सर्व यहुदी परत यहुदा देशात मिस्पा येथे गदल्याकडे आले व त्यांनी द्राक्षारस व ग्रीष्म ऋतूतील फळे यांचा मोठा संचय केला. याखेरीज योहानान बिन कारेह व रानावनात असलेले सर्व सेनानायक हे मिस्पा येथे गदल्याकडे आले. ते त्याला म्हणाले, अम्मोनी लोकांचा राजा बालिस याने आपला जीव घेण्यासाठी नथन्याचा पुत्र इश्माएल यास पाठविले आहे, हे आपणाला ठाऊक आहे काय? पण गदल्या बिन अहिकाम याला त्यांचे खरे वाटेना. तेव्हा योहानान बिन कारेह गदल्यास मिस्पा येथे गुप्तपणे म्हणाला, मला जाऊन इश्माएल बिन नथन्या यास ठार करू द्या, हे कोणाला कळावयाचे नाही, त्याने आपला प्राण का घ्यावा? घेतल्यास आपणाकडे जमलेले सर्व यहुदी पांगतील व यहुदाच्या अवशेषाचा नाश होईल. पण गदल्या बिन अहिकाम हा योहानान बिन कारेह यास म्हणाला, असे करू नको, कारण तू इश्मायलाविषयी खोटे नाटे सांगत आहेस.